चेतन त्याच्या प्रेमप्रकरणामुळे गोत्यात येतो. यातून बाहेर येण्यासाठी त्याला त्याच्या पत्नीची आता नितांत गरज लागते. पश्चात्तापात बुडालेला बिली वेलरीची म्हणजे त्याच्या बायकोची माफी मागतोय, तिला विनवतोय. आणि उदार अंतःकरणाने वेलरी त्याला क्षमा करते आणि त्याच्याकडून वचन मागते.
माझे वचन ह्या पुढे ग तुला, हे माझे वचन ह्या पुढे ग तुला. मिठी नाही दुसऱ्या कुणा बाईला,
गळ्याची शपथ घेऊन सांग मला.
करीन पुन्हा सॅक्सोफोन हाती मी ना धरीन. नाही कधी मी नाचीन सेक्सी हसल, तू पाहशील माझ्या मनाचा बदल. हा जाऊ रविवारी आपण चर्चला, गाऊ तेथे गॉस्पेल नाचायला. हे माझे वचन ह्या पुढे ग तुला, हे माझे वचन ह्या पुढे ग तुला. मिठी नाही दुसऱ्या कुणा बाईला,
गळ्याची शपथ घेऊन सांग मला. गळ्याची